योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय एक.
येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण. हे त्यांना आपल्या दूताला पाठवून निजदास योहान ह्याला कळविले. जे लवकर झाले पाहिजे ते निजदासांना दर्शविण्याकरिता त्याला हे देवापासून प्राप्त झाले. त्याने देवाचे वचन व येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष, म्हणजे जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आला आहे.
आशियातील 7 मंडळांस युहानाकडून, जो आहे, होता व येणार त्याच पासून, त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे त्यांच पासून, आणि विश्वासू साक्षी, मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त याज पासून, तुम्हास कृपा व शांती ही असोत, जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने स्वरुधिराने तुम्हा आम्हाला आपल्या पातकांपासून मुक्त केले आणि आपल्याला राज्य आपल्या देवपित्यासाठी योजक असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन. पहा, तो मेघांसहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्यांनी त्याला भूसकले तेही पाहतील, आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याचमुळे उरबडवून घेतील, असेच होणार. आमेन. तो म्हणतो,
प्रभु देव जो आहे, होता व येणार, जो सर्व सत्ताधारी, मी अल्फा व ओमेगा आहे.
मी योहान, तुमचा बंधू, आणि येशू मध्ये जे संकट, राज्य व धीर त्यांचा भागीदार, देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष यांमुळे पात्म नावाच्या बेटात होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या वाणीसारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली,
जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही, आणि ते इफिस, स्मुरणा, पर्गम, थुवतीरा, सार्दिस, फिलदेल्फिया व लावदिकिया येथील 7 मंडळांकडे पाठव.
मजबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया, आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस ही पांढऱ्या लोकरीसारखी, बर्फासारखी पांढरी होती. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीत असलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते, आणि त्याची वाणी मोठ मोठ्या जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या मुखात पुढे आलेली तीक्ष्ण दुधारी तरवार होती, आणि त्याचे स्वरूप परमतेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. मी त्याला पाहिले तेव्हा मेल्यासारखा त्याच्या पायांशी पडलो. मग त्याने आपला उजवा हात मजवर ठेवून मला म्हटले,
भिऊ नको, जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा, युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या बाध लोकाच्या किल्ल्या मजवळ आहेत. यास्तव जे तू पाहिले, जे आहे व यानंतर जे होणार, ते लिहून ठेव. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले, आणि सोन्याच्या त्या 7 समया, त्यांचे गुज लिहून ठेव. ते 7 तारे हे 7 मंडळांचे देवदूत आहेत, आणि त्या 7 समया या 7 मंडळ्या आहेत.